परम पूज्य
नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवते वासुदेवाय।
ॐ अज्ञानमिदण्डस्य ज्ञानाञ्जनशलाखाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वापदन्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवंश्च श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं ठं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कंचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुधे देवी प्रणमामि हरि प्रिये। वंशकल्पतरूप्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
I wish to extend my sincerest gratitude to all of you for giving your very precious time to be with us to celebrate Jagannath Rath Yatra in this very historical Shivaji Park.
आपण सर्वांचा मी खूप आभार प्रकट करू इच्छितो की आपण वेळ काढून आज या ऐतिहासिक ठिकाणी शिवाजी पार्क येथे आले आहात.
It is always a very special blessing to chant the Maha Mantra in Maharashtra.
महाराष्ट्रात महामंत्राचा जप करणं ही एक विशेष कृपाच आहे.
तत्र तिष्ठमि नारद यत्र गायन्ति मद्भक्ता. It is said in scripture by Lord Krishna to Sri Narada that you will find me wherever my devotees come together to remember me and chant my names and glories.
शास्त्रांमध्ये असं वर्णन आहे, भगवंत श्री कृष्ण नारद मुनींना म्हणतायत की तू माझी उपस्थिती तिथे बघशील जिथे माझे भक्त प्रेमाने माझं गुणगान करत आहेत.
And today, so many thousands and thousands of us have come together for that purpose.
आणि आज हजारोंच्या संख्येमध्ये इथे सर्व भक्त उपस्थित आहेत त्याच कारणासाठी.
In this day and age where there is so much conflict, hatred, greed and ego, even in the name of religion, we come together to honor Lord Jagannath.
आजच्या या कलियुगात जिथे भांडण तंटा द्वेष मत्सर फार प्रमुख आहेत, या काळात पण इथे एवढे सर्व भक्तगण आले आहेत ते भगवंत श्री जगन्नाथांच्या प्रशंसेसाठी.
Jagannath means the Lord of the universe, the father, the mother of all living beings.
जगन्नाथ म्हणजे पूर्ण जगताचे नाथ, सर्व जीवांचे आई वडील.
Vedanta Sutra describes janmadyashayatah, that the absolute truth is from whom everything and everyone emanate.
Vedanta Sutra madhe sangitle ahe ki sarva jan ani sarva vastu he tya bhagavantan prasunas nirmit jhale ahet.
Nitya siddha krishna prema satya kabunoi sravanadi sudichiti koriye yudoi, that love for Krishna, love for God is dormant within the heart of all living beings.
भगवंतांबद्दल प्रेम हे सर्व जीवाच्या हृदयात बसलेलंच आहे.
This chanting of God's names awakens that love from within our heart.
आणि हरिनाम हे ते हृदयात बसलेल्या ईश्वरप्रती प्रेमाचं उत्पत्ती करतं.
सवाय पुंसं परो धर्मो यथो भक्तिर होक्षजे अहैतकी आप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति. The supreme dharma, the supreme occupation or religion, is that which awakens unconditional, unmotivated love for Lord from within our hearts.
सर्वोत्कृष्ट धर्म काय, तो म्हणजे आपल्या हृदयात जे हे ईश्वर प्रेम आहे त्याची उत्पत्ती करतो, तोच सर्वोत्कृष्ट धर्म.
That is the purpose of Rath Yatra, to bring all kinds of living beings together to share the one thing everyone has in common. We are all part and parcel of the supreme absolute truth or Shri Krishna.
Rath yatrecha hech mahatva ahe, sarvajan ekatra yeun ya karyasathi sanlagna hotat.
The history of this Rath yatra is very deep and very mysterious.
Ya Rath yatrecha jo itihas ahe तो फार विशेष आहे आणि गूढ आहे.
The same parade has been taking place in Jagannath Puri in Orissa for thousands and thousands of years.
आज आपण जशी यात्रा केली तशी हजारो वर्षांसाठी जगन्नाथ पुरी ओरिसा मध्ये ही यात्रा दरवर्षी होत असते.
Every year approximately 1 million people gather at the same time to be on the same road to bring Jagannath from his temple to Gundicha.
Dar varshi javar javar 10 lakh log ya karyakramasathi Jagannath Puri madhe upasthit hotat ani Bhagwant Shri Jagannathanna Jagannath mandira pasun Gundicha mandirat ghevun jatat.
500 years ago every year Lord Shri Chaitanya Mahaprabhu, he performed this Rath Yatra with his devotees and millions of people and reveal to us the esoteric nature of Rath Yatra.
जवळजवळ 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भक्तांसोबत आणि इतर हजारो भक्तांसोबत या रथयात्रेचं जे खास महत्व होतं हे सगळ्यांना दर्शवून दाखवलं.
when Jagannath is taken from his temple to Gundicha, it represents a meditation of bringing Krishna back to Vrindavan after being away for so many years.
त्यांनी हे सांगितलं की भगवंत जगन्नाथांना जेव्हा जगन्नाथ मंदिरातून गुंडीच्या मंदिरात घेऊन जातात, याचा अर्थ होय की श्री कृष्णांना जे वृंदावनापासून बरेच वर्ष दूर आहेत त्यांना त्यांचे भक्त वृंदावनात परत घेऊन जात आहेत.
वृंदावन इज कृष्णस इटर्नल होम वेअर ही एन्जॉयज द डीपेस्ट सॅटिस्फॅक्शन ऑफ लव्हिंग रिलेशन्स विथ हिज डिवोटीज.
वृंदावन हे भगवंत श्रीकृष्णांचं स्वतःचं घर होय, जिथे त्यांना परस्पर प्रेमाचे संबंध आढळतात.
श्रील प्रभुपाद ही एक्सप्लेन्ड द मीनिंग ऑफ रथयात्रा इन व्हेरी सिंपल वे. ही सेड दॅट रथयात्रा इज द मेडिटेशन ऑन ब्रिंगिंग कृष्ण बॅक into our hearts.
Srila Prabhupadanni ya rathyatrecha ek far sopa artha sangitla ahe ki Shri Krishnanna aplya hrudayamade apan amantran karuya.
Krishna resides within the heart of all living beings. Sarvasya chaham hriti sha nivishto matasmiti ur gyana papohavanam cha. But we have forgotten him.
गीते अनुसार भगवंत श्रीकृष्ण हे सर्व हृदयात व्यापी आहेत, परंतु आपण हे सत्य विसरलो आहोत.
The real purpose of spiritual life and the ultimate aim of human life is to make our heart a suitable home wherein Krishna reveals himself to each of us.
आध्यात्मिक जीवनाचा उद्देश आणि खरंच मानव जीवनाचा परम उद्देश हाच आहे की भगवंत जे आपल्या हृदयात आहेत त्यांना जाणून घेणं.
But Lord Chaitanya, he taught us through his Gundicha Marjanam that if we're going to invite Jagannath to reveal himself, our heart must be clean.
गुंडीच्या मार्जन लीलेतून श्री चैतन्य महाप्रभूंनी हे दाखवून दिलंय की जर श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये आपल्याला आमंत्रण द्यायचं असेल तर आपलं हृदय हे निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे.
Every year Lord Chaitanya and his associates would meticulously clean the Gundicha temple of every grain of sand or dust or straw and then wash it with thousands and thousands of buckets of water. So it would be a perfectly clean place for Jagannath to come to reside.
Jeva Shri Chaitanya Mahaprabhu and tyanche bhakta gundicha marjan karat teva ekdam barkaine chote chote dhuleche kan pan saaf karat hote ani hazaro hazaro liter panyani tela dhun pan kadat hote.
If our hearts or our minds have accumulated the dirt of lust, envy, arrogance, greed, anger and illusion, then Krishna will not be happy to reveal his home within our heart.
Jar aplya hrudayat lobh, matsarya adi he je dushkrut ahet he jar dadlele astil tar Shri Krishna aplya hrudayat kadhihi avtarit honar nahit.
The purpose of every great spiritual path within this world is not just to identify with a particular group of people, it's to help one another to honestly and sincerely clean our hearts.
Ya jagat jevde dharma ahet tyancha haach uddesha ahe ki hrudayacha marjan karava ani bhagavantanna sthan deva he nahi ki kutlya eka विशेष एका प्रकारच्या लोकांसोबत आपलं नाव जोडावं.
To cultivate the character of humility, charity, love for God and compassion to all beings.
भगवंतांप्रती प्रेम, इतर जीवांप्रती दया आणि दान धर्म ह्या गुणांना आपल्या हृदयात आपल्याला निर्माण करायचं.
So after Lord Chaitanya, who is an avatar of Krishna, in the role of a devotee to teach us by his example, after he cleaned the whole Gundicha temple, then there was the Rath Yatra.
Shri Chaitanya Mahaprabhu he Shri Krishnanchech bhakt rupi avatar ahet ani jeva te Gundicha marjan karayche tyacha nantarach Rath Yatra arambhavayche.
Where Krishna or Lord Jagannath invites everybody to come and celebrate by pulling the ropes and singing and dancing to bring him to Gundicha.
Shri Jagannath Bhagwan he sarvanna aamantran karat ahet, kripaya ya majya rathala odha, mala Gundicha mandirat gheun ja.
This is very significant.
Yacha far mahatva aahe.
In bringing Jagannath to Vrindavan through this Rath Yatra, we are ourselves going to Vrindavan.
जेव्हा आपण भगवंतांना वृंदावना प्रति ओढतोय याचा अर्थ हा पण आहे की आपण स्वतः पण वृंदावनाकडे जातोय.
This is a universal spiritual principle. In giving we receive.
हे एक वैश्विक सत्य आहे की देण्यातच आपल्याला मिळतं.
By taking Jagannath back to Vrindavan, automatically we're also coming to Vrindavan.
जेव्हा आपण भगवंतांना वृंदावनात घेऊन जातो तेव्हा काही वेळाने आपण बघतो की आपण पण वृंदावनात आहोत.
The Srimad Bhagavatam explains that when you water the root of a tree, automatically every part of the tree is satisfied.
भागवतात सांगितलेच आहे की जसं आपण झाडाला मुळांना जेव्हा पाणी देतो तेव्हा पूर्ण झाडाला पाणी देतो तसंच आपण.
This is the meaning of seva.
याचाच अर्थ आहे सेवा.
Unselfish service for the pleasure of the Lord.
स्वतःला स्वतःचं दुर्लक्ष करून भगवंतांची सेवा करणं हीच सेवा होय.
When Krishna is pleased, automatically all perfections in our own life are realized.
जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला जीवनात जे काही पाहिजे ते आपोआप मिळतं.
Like watering the root of a tree.
जसं मुळांना आपण पाणी घालतो.
अहम सर्वस्य प्रभवो मत् सर्वं प्रवर्तते इति मत्वभजन्ते मम बुद्ध भाव समन्वितः. This is the essence of the Gita. Krishna says, I am the source of everything that exists, the root of all existence. Therefore, those who are wise engage in my loving service and worship me with all their hearts.
हाच गीतेचा सार आहे. भगवंत म्हणतात की मीच सृष्टी करता आहे, माझ्यातूनच सर्व सृष्टी निर्माण होते. जर मला तुम्ही तृप्त केलं तर पूर्ण सृष्टीला तृप्त केल्या योग्य आहे.
Under the illusion of Maya, the ahankar, false ego, thinks, the more I could get for myself, the more I will be happy.
पण मायेच्या प्रभावाखाली अहंकार आपल्याला हे बद्ध करतो विचार करायला की मी भगवंतांचा तृप्त नको करू, मी स्वतःला तृप्त करतो.
Liberation is to understand the more I please Krishna through seva, the more I realize the eternal blissful nature of the Atma, the soul that is within us, the living force.
खरी मुक्ती म्हणजे हे समजणं की जेव्हा मी भगवंतांची जेवढी सेवा करीन तेव्हा माझं खरं जे सुखमय स्वरूप आहे त्याची मला जाणीव होईल.
This body is like a temporary vehicle that the soul is residing within.
हे शरीर एक तात्पुरतं एक वाहन आहे.
The soul is hungry, starving for Krishna, to feel Krishna's love and to offer Krishna love.
Atma ha bhagavantancha prema sathi bhukela ahe.
And then all of our innermost desires can be fulfilled.
आणि जेव्हा आपल्याला भगवंतांच्या प्रेमाची प्राप्ती होते तेव्हाच आपल्या हृदयातले जे अंतकरणात सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतील.
And it is not, the path of bhakti is not dependent on external circumstances.
भक्ती मार्ग हा बाहेरच्या कुठल्या गोष्टीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही.
It's based on our own sincerity.
आपल्या स्वतःच्या प्रामाणिकपणावर अवलंबून आहे.
In this gigantic city of Mumbai, where there are so many buildings and so many skyscrapers and so much traffic,
एवढ्या मोठ्या मुंबई नगरीमध्ये जिथे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि मोठ्या मोठ्या इमारती आहेत,
the devotees have created the theme of a simple village of Vrindavan right in the heart of the city.
इथे आपण बघतो की भक्तांनी एकत्र येऊन एक सोपा साधा वृंदावन गाव निर्माण केलं आहे.
We see little traditional village huts with cows and calves.
आपण इथे बघतोय की गायी आहेत, वासरे आहेत, छोटे छोटे घर आहेत.
Plants and trees and little forests.
झाडं आहेत, काही वृक्ष आहेत.
It is Shivaji Park has become Gundicha, Vrindavan.
आज शिवाजी पार्क से गुंडीच्या मार्जनात परिवर्तन झालं आहे.
सम ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड हॅव द मोस्ट मिझरेबल पीपल.
या जगात बघायला मिळतं की फार सुंदर सुंदर ठिकाण आहेत पण तिथले जे लोक आहेत ते फार दुःखी आहेत.
Kashmir is known throughout the world as the most panoramic scenic heaven on earth.
पूर्ण जग विख्यात काश्मीर हे सगळ्यांनाच माहित आहे की फार सुंदर रमणीय ठिकाण आहे.
But due to a human situation, so much fear and hatred is there.
पण आज मानवामुळे तिथे किती भीतीचं पूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
When I was a teenager, there was a war in Vietnam.
मी जेव्हा नवयुवक होतो तेव्हा व्हिएतनाम या देशामध्ये युद्ध सुरू झालं होतं.
And some of my friends and their brothers who went there would come back and tell me, it's the most beautiful place that they've ever seen, with mountains and forests and trees and rivers and lakes. It's such a natural heaven.
काही माझे मित्र आणि त्यांचे बंधू तिथे जे युद्धासाठी गेले होते ते परत येऊन मला गोष्टी सांगायचे की एवढं सुंदर स्वर्गासारखं ठिकाण आहे, काय वृक्ष आहेत, नदी आणि पहाड वगैरे, पण फार सुंदर जागा आहे ती.
But everyone was so miserable, fighting and killing and fearing.
पण तिथे जे वातावरण निर्माण झालं होतं ते एकमेकांना मारायसाठी, एकमेकांना द्वेष करण्यासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
They couldn't wait to come back to their home in a city like New York or Chicago.
माझे मित्र त्या निसर्गात जाऊन पण एवढे दुखी होते की त्यांना इच्छा व्हायची की कधी मी न्यूयॉर्कला परत जातो.
So real peace, real happiness, we must find within our hearts. Otherwise, we cannot find it anywhere.
तर जर आपण खरी शांती आपल्या हृदयात मिळवू शकलो नाही तर आपल्याला बाहेर कुठेच ती शांती मिळणार नाही.
In 1966, my beloved Gurudev Srila Prabhupada was walking with some of his followers through one of the ghettos of New York.
1966 मध्ये माझे गुरु महाराज श्रील प्रभुपाद हे न्यूयॉर्कच्या काही लोअर ईस्ट साइड गेटो मध्ये होते.
There were rats, there was garbage, there was a really filthy place. But Srila Prabhupada said, can you not see? This is the spiritual world.
पण श्रीलू प्रभुपाद म्हणत तिथे खरं तर सगळीकडे कचरा असायचा, उंदर फिरत असायची, पण त्याच्यात प्रभुपाद म्हणायचे अरे इथे आध्यात्मिक जगत तुम्हाला दिसत नाही का?
Because when you love Krishna, when you have a pure heart, you can see Krishna everywhere.
कारण जेव्हा तुमचं हृदय साफ असतं, हृदयामध्ये भगवंतांप्रती प्रेम असतं, तेव्हा तुम्हाला भगवंत सर्व ठिकाणी दिसतात.
Today some people go to Vrindavan and they only see dirt.
आज कधी कधी लोक वृंदावनात जातात आणि तिथे फक्त त्यांना कचराच दिसतो.
And Srila Prabhupada goes to the ghetto of New York and he sees Krishna.
आणि श्रील प्रभुपाद न्यूयॉर्कच्या सर्वात साफ नसणाऱ्या ठिकाणी जायचे आणि तिथे त्यांना भगवंत आणि वृंदावन दिसायचं.
What to speak of what he sees when he's in Vrindavan.
तर मग ते जेव्हा वृंदावनात असायचे तेव्हा त्यांना वृंदावनात काय दिसायचं?
So yes, even in a city like Bombay we can create Vrindavan.
आपणही योग्य भावनेत मुंबईत वृंदावन निर्माण करू शकतो.
Because Krishna never leaves Vrindavan.
कृष्ण हे वृंदावनाला कधीच सोडून जात नाहीत.
And Krishna is not different than his name. Krishna is not different than our remembrance of him.
भगवंत हे आपल्या नावापासून अभिन्न आहेत, त्यांच्या स्मृतीपासून अभिन्न आहेत.
When we sincerely become absorbed in remembering Krishna, in serving Krishna, in loving Krishna, factually our mind becomes Vrindavan.
जेव्हा आपण श्री कृष्णांना स्मरण करण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये, त्यांना प्रेम करण्यामध्ये संलग्न होतो, तेव्हा खरोखर आपलं हृदय हे वृंदावन बनत.
That is the meaning of Rath Yatra.
हाच रथ यात्रेचा अर्थ होय.
Historically, after Krishna was away from Vrindavan for many, many years, living in Mathura and Dwarka, he invited the residents of Vrindavan, the Brijavasis, to Kurukshetra for a solar eclipse.
ऐतिहासिक दृष्टीने बघितलं तर वृंदावनातून बाहेर होते भगवंत बरेच वर्ष, द्वारकेत होते, आणि त्यांनी व्रजवासियांना कुरुक्षेत्रामध्ये यायचं निमंत्रण दिलं.
There the gopis, headed by Sri Radha and the other devotees of Vrindavan, when they saw Krishna as a royal prince, they wanted to bring him back to his real home.
जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये राधाराणी, गोपी, गोप यांनी भगवंतांना एका राजकुमाराच्या आभूषणांमध्ये बघितलं तेव्हा त्यांना इच्छा झाली की भगवंतांनी वृंदावनात परत यावं.
Lord Chaitanya is Krishna who came to taste the sweetness of Radha's love and to give that love to the world.
श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू हे राधांचं, श्री कृष्णांप्रती जे प्रेम आहे यांचं आस्वादन करण्यासाठी आणि जगाला वाटप करण्यासाठी इथे अवतरित झाले आहेत.
The absolute truth is one.
परम सत्य एकच आहे.
But became two as Radha Krishna, Sita Ram, Lakshmi Narayan for the purpose of loving exchange.
ते एक परम सत्य प्रेमाच्या आदान प्रदानासाठी दोन रूपांमध्ये विभाजित झालंय, राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, सीताराम.
राधा कृष्ण प्रणय विकृतीर्लदिनी शक्ती अश्मा. The origin of all love is the love between Radha and Krishna.
या जगात आपण जिथेही प्रेम बघतो त्याचं उगम स्थान म्हणजे राधा राणीचं श्री कृष्णांप्रती प्रेम.
But that one apps those two supreme beings, Radha and Krishna, again became one in the form of Lord Chaitanya.
आणि हे दोन परम व्यक्ती राधा आणि कृष्ण परत एका रूपात एकत्र झाले आणि ते रूप म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू.
In the mood of Sri Radha, Lord Chaitanya was having a conversation with Jagannath during Rath Yatra.
श्री राधा राणींच्या भावात श्री चैतन्य महाप्रभू हे जगन्नाथांशी संवाद करत होते.
You are the same Krishna and I am the same Radha. But myself and all of the Brijabasis and your family members, we want to see you come back to your real home of Vrindavan.
तुम्ही तेच कृष्ण आहात, मीही तीच राधाराणी आहे, पण माझं आणि इतर गोपींचं असं म्हणणं आहे की तुम्ही परत वृंदावनात या, जिथे आपण प्रेमाचे संबंध परत पुनर्स्थापित करू शकतो.
Here you are surrounded by armies and elephants and chariots, and there's the rattling and the sounds of all of these chariots and military.
इथे तुमच्या अवतीभवती सेना आहे, घोडे आहेत, हत्ती आहेत, आणि त्यांचा एवढा किल्लोळ आवाज होतोय.
Please come back to Vrindavan, where you will be in a beautiful forest, surrounded by cows, and hearing the humming of the bees and the singing of the birds.
कृपया पुन्हा वृंदावनात या, जिथे एक फार सुंदर वन आहे, जिथे मधुमाशांचा सुंदर आवाज येतो.
We see you now dressed as a royal prince with gold and silver armor and crown, but we want to come bring you back to Vrindavan, where you wear simple cloth and forest garland and a peacock feather in your beautiful hair.
आता तुमच्यावर सोन्याचे आभूषण आहेत, शरीरावर चिलखत आहे, वेगवेगळे आभूषण आहेत, पण तुम्ही वृंदावनात जेव्हा याल तेव्हा तुम्ही फार साधे कपडे घालता, वन माला असते आणि एक मोराचं पीस असतं पगडीवर.
We know, my lord, that you do not enjoy even a fraction of the happiness here as you do in Vrindavan, and your happiness is our happiness.
आम्हाला माहिती आहे की इथे जे तुम्हाला आनंद मिळतंय तो एक कण मात्र पण नाही आहे त्या आनंदाचा जो आनंद तुम्हाला वृंदावनात मिळतो, आणि आमचा आनंद हा तुमच्या आनंदापासून अभिन्न आहे.
And then Shri Radharani, she revealed her heart. She said that I do not mind this unhappiness that I feel, but it breaks my heart to see the suffering of Nanda, Yashoda, the Gopas and the Gopis.
आणि मग राधाराणींनी म्हटलं की माझा मला जो आनंद मिळत नाहीये त्याची मला पर्वा नाही, पण मला एकच खंत आहे की यशोदामाई, नंद महाराज आणि इतर जे व्रजवासी आहेत त्यांनाही तो आनंद प्राप्त नाही.
If you do not come back to Vrindavan, they will not be able to live.
जर आपण वृंदावनात नाही आले तर ते नक्कीच त्यांचे प्राण त्यागतील.
This was the mood that Lord Chaitanya taught us.
हा भाव श्री चैतन्य महाप्रभूंनी आपण सर्वांना शिकवला आहे.
पारदुःखदुःखी, that the unhappiness of others is our unhappiness and the happiness of others is our happiness.
परदुःखदुःखी म्हणजे दुसऱ्यांचं दुःख हे आपलं दुःख आणि दुसऱ्यांचं सुख हे आपलं सुख.
There is no greater quality that pleases the Lord more than compassion for the welfare of other beings.
दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण जर सतत कार्यरत राहिलो याच्यापेक्षा चांगला भाव नाही हे भगवंत आपल्याला सांगतात.
Lord Chaitanya, who is Radha, in that bhav, he taught us this is the mood of Ratha Yatra. She wasn't bringing Krishna back to Vrindavan simply for herself, but she was bringing him back to Vrindavan for the happiness of everyone.
Shri Chaitanya Mahaprabhu ne aplyala hi shikvan dili ahe ki gopi ani radharani he bhagavantanna vrindavanat fakt swatahacha anandasathi navte bolvat tar itar vrajvasanchi seva karnyasathi bolvat hote.
And these wonderful people who arranged this festival, that's what their mood is.
आणि इथे आपण जे बघतोय एवढा मोठा जो महोत्सव आहे, इथले ज्या भक्तांनी यांचं आयोजन केलंय त्यांचाही तोच भाव आहे.
Just a few young people in their 20s or early 30s, they put all this together. Even our temples do not participate except enjoying the festival itself.
आपण इथे बघतो की काही नवयुवक आहेत, 20-30 वर्षाचं वय आहे त्यांचं, पण ते एकत्र येऊन एवढा सुंदर एक त्यांनी महोत्सव आयोजित केला आहे. बऱ्याच कार्यांमध्ये आपल्या मंदिरांनी पण इथे सहभाग केला नाही, पण त्यांनीच स्वतः सगळं केलंय.
I don't want to mention names because if I mention names I'll forget names and then I will feel bad and others may feel bad also.
मी भक्तांचं नाव या कारणासाठी घेत नाहीये कारण काही जर नाव मी विसरलो तर मग काही लोकांना वाईट वाटू शकतं.
But these young people, out of their own inspiration, they do this every year.
पण इथले जे लोक आहेत त्यांची हीच हाच एक मुख्य भाव आहे की इतरांची सेवा करावी.
They raise all the funds to create this beautiful arrangement and to feed tens and thousands of people prasad.
इथली सर्व आयोजन आणि हजारो लोकांसाठी प्रसाद याच्यासाठी जे पैसे लागतात ते त्यांनीच गोळा केले आहेत.
They have all of these beautiful displays made.
इथे वेगवेगळे जे ठिकाण त्यांनी निर्माण केले तेही त्यांनीच केलेत.
Getting permissions and permits, it sometimes takes months and it's oftentimes really really a struggle.
शासनाकडून पोलिसांकडून परवानगी घेणं हे खूप कठीण काम असतं आणि कधी कधी महिने आणि महिने लागतात त्याच्यासाठी.
दे आर वर्किंग सो हार्ड, स्ट्रगलिंग, स्लीपलेस नाईट्स ऑफन टाइम्स, गिविंग एव्हरीथिंग दे हॅव जस्ट सो एव्हरीवन एल्स कॅन एन्जॉय दिस एक्सपीरियन्स ऑफ गोइंग बॅक टू वृंदावन अलॉंग विथ जगन्नाथ.
त्यांनी केवढी मेहनत केली आहे, कधी कधी तर रात्री त्यांना झोपही नाही लागत आणि घाम फुटतो जवळजवळ, पण हे सगळं त्यांनी याच्यासाठी केलंय की आपण सर्वजण वृंदावनात जाऊ.
This is the mood of Lord Chaitanya. This is bhakti. I don't mind my own unhappiness, but it breaks my heart to see other people without you.
ही आहे भक्ती, हे आहे श्री चैतन्य महाप्रभू, ही आहे श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण की माझं स्वतःचं दुःख मी बाजूला ठेवून इतरांच्या दुःखाचं निवारण करीन.
Srila Prabhupada, our beloved guru and founder acharya, he so much taught us this mood by his life.
Srila Prabhupada je amche guru ani sansthapak acharya ahet tyanni hi aplya jivanatun hiich shikvan dili.
He was living in the heart of Vrindavan.
Te Vrindavanat rahat hote.
And without any money and not knowing anyone, he went on a boat, a cargo ship, to America.
त्यांच्याकडे काही पैसे नव्हते, अमेरिकेत कोणाला ओळख नव्हती, तरीही ते एका जहाजावर बसून अमेरिकेला गेले म्हातारपणी.
38 days traveling over oceans. He had heart attacks, he had seasickness, he was 70 years old.
70 वर्षाचं वय, 38 दिवस प्रवास केला विविध महासागरांवरून जाऊन अमेरिकेला पोहोचले.
Because he wanted to bring the world to Vrindavan.
त्यांचा एकच प्रमुख उद्देश होता की संपूर्ण विश्वाला वृंदावनात घेऊन जायचं.
He traveled all around the world 13 times to teach this simple message.
त्यांनी पूर्ण पृथ्वीचं भ्रमण केलं 13 वेळा, कशासाठी? याच कारणासाठी.
That Vrindavan, the spiritual world, is within your own heart.
हेच त्यांनी सांगितलं की वृंदावन जे आध्यात्मिक जगत आहे ते आपण सर्वांच्या हृदयात उपस्थित आहे.
It is your true home.
तेच आपलं खरं घर आहे.
Please go back home, back to Godhead within yourself.
कृपया कृपया सर्वांनी वृंदावनात जा, आपल्या घरी जा, आपल्या हृदयात आहेत ते.
And in this age of Kali, it's very simple.
आणि या कलियुगात हे करायचा मार्ग फारच सोपा आहे.
कलेर दोसनी दे राजा नास्ति एक महान गुणात कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग परम प्रचैत. This Kali Yuga is an ocean of faults.
भागवतात सांगितलंय की कलियुग जे आहे, आजचा जो काळ आहे, तो दोषांचा महासागर आहे.
सो मच क्वारल,
किती भांडण तंटा,
अँड हिपोक्रेसी,
आणि खोटारडेपणा,
अँड सो मेनी वेज that people have to suffer.
आणि किती दुःख आहेत लोकांच्या जीवनामध्ये.
So many dangers within and without.
किती संकट आहेत, आतमधले काही संकट आहेत, काही बाहेर संकट आहेत.
But there's one benediction that simply chanting Krishna's name one can attain the perfection of liberation.
पण या कलियुगाचा एक सर्वोत्कृष्ट गुण आहे की फक्त हरिनामाच्या संकीर्तनाने सर्व स्वार्थ मिळतील.
Srila Prabhupada did not mind his own unhappiness because his happiness was seeing us happy.
श्रील प्रभुपादांना आनंद याच्यातच होता की त्यांनी आपल्या सर्वांना आनंदित बघावं.
This is the spirit of Ratha Yatra.
हा आहे रथयात्रेचा भाव.
This is the spirit of these young people who created this wonderful festival for all of us.
ज्या लोकांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय त्यांचाही हाच भाव होय.
And Lord Jagannath is smiling so blissfully.
आणि बघाल तुम्ही श्री जगन्नाथ जी आहेत ते किती फार सुंदर रीत्या हसतायत.
He tricks us through this festival. We think we're bringing him to Vrindavan by pulling his chariot.
भगवंत आपल्याला कसे फसवतायत, आपल्याला असं वाटतं की आपण भगवंतांना वृंदावनात घेऊन चाललोय.
But by inspiring us to do this he's actually bringing us to Vrindavan.
पण आपल्याला या सेवेत लावून आपल्याला ते वृंदावनात घेऊन चालले आहेत.
And in sharing the joy of pleasing Lord Jagannath we water the root of the tree of our existence and we become truly happy.
आणि अशा प्रकारे या रथयात्रेत सहभाग करून आपण श्री कृष्ण रूपी जे वृक्ष आहे त्याच्या मुळाला आपण पाणी घालतोय आणि आपण खरं स्वार्थ मिळवतोय.
When Krishna heard these words from Sri Radharani he said that actually I am remembering the residents of Vrindavan and crying for all of you day and night.
जेव्हा श्री कृष्णांनी श्री राधाराणींच्या तोंडातून हे शब्द वचन ऐकले तेव्हा त्यांनी म्हटलं की मीही तुम्हा सर्वांना आठवण करून दिवस रात्र रडत असतो.
गीता says ये यथा मम प्रपद्यन्ते तं स्थितायैव पचाम्यहम् that the Lord reciprocates with the nature of our love.
गीतेतही सांगितलंय भगवंतांनी की जसं तुम्ही मला समर्पण कराल तसंच मी आदान प्रदान करेन तुमच्यासोबत.
If we cannot live without Krishna, then Krishna so lovingly cannot live without us.
जर आपण असं जगलो की आपण भगवंतांशिवाय जगणार नाही तर भगवंतही त्याच भावामध्ये असं दर्शवतात की तेही आपल्याशिवाय जगू शकत नाही.
Krishna says, just to keep us all alive. I come to Vrindavan every day and reside within your hearts and embrace your love.
मग श्री कृष्णांनी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवण्यासाठी मी रोज वृंदावनात येतो आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात वास करतो.
And Krishna quoted a beautiful verse.
आणि मग श्री कृष्णांनी एक सुंदर श्लोक सांगितलं.
Mai bhaktir hi bhutatma amritat paiva kalpate, which means by rendering devotional service or bhakti to me all living beings anyone wherever they're from whatever caste whatever nationality whatever sex whatever age anyone and everyone all living beings can attain the highest perfection of eternal blissful life simply by rendering service to me.
आणि मग श्री कृष्णाने सांगितलं की फक्त प्रेममयी भक्ती मला अर्पण करून सर्व प्रकारचे जीव कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही देशाचे असू दे पण त्यांना संतुष्टी मिळेल.
And because of your good fortune that you have such special love for me, I am your property.
आणि मला माहित आहे की तुम्हा सर्वांना माझ्याप्रती विशेष प्रेम आहे, तेव्हा खरोखर ऍक्च्युली मी तुमचीच संपत्ती आहे.
Krishna willingly becomes the property of the love of his devotee.
भगवंत हे भक्ताच्या प्रेमापोटी स्वतःला त्यांना अर्पण करतात.
To realize that love and to share that love with the world is the highest perfection of life.
तर हे प्रेम आपण स्वतः स्वीकारणं आणि इतरांना वाटणं हेच परम उद्देश आहे.
योगिनाम अपि सर्वेषां मत्कथेनात्मनापरा. Krishna tells in Gita, of all yogis, he who abides in me with true love and devotion and serves me in that spirit is the highest of yogis and most perfect.
भगवत गीतेमध्ये भगवंत सांगतातच की जो योगी नित्य नियमाने माझ्यात वास करतो, माझं स्मरण करतो, तो योगी सर्वोत्कृष्ट आहे आणि तो मला सर्वात प्रिय आहे.
This is very practical.
हे किती सोपं आहे करायला.
By just putting seva to Krishna as the center of our life.
आपल्या जीवनात श्री कृष्णांना मध्यस्थ ठेवणं आणि वेगवेगळ्या रीतीने त्यांची सेवा करणं.
Whether we are in business, whether we are farmers, whether we are engineers or students or swamis, if we just perform our work in a spirit of seva, we can receive the grace of the Lord and achieve all perfection.
Apla vyavsay kuthlahi ka ase na, pan apan jar seva keli bhagavantan prati, tar tej sarvat changla ahe.
Chhatrapati Shivaji was a general, a kshatriya and a warrior.
Shivaji Maharaj he kshatriya hote, senani hote.
And he was defending his people fearlessly.
आणि आपल्या लोकांची रक्षा करणं त्यांनी कधीही चुकवलं नाही.
But yet his heart aspired to find shelter in the satsang of great saints like Tukaram ji.
पण त्यांच्या हृदयात एक आशा होती, कधीतरी मला तुकाराम महाराजांचा आश्रय प्राप्त व्हावा.
Even while fighting in wars, through the grace of Tukaramji, he was finding Vrindavan in his heart.
मोठे मोठे युद्ध लढताना पण तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना त्यांच्या हृदयात वृंदावनाची प्राप्ती झाली होती.
If we have satsang, association of holy people, and we chant God's names, and learn to live in a spirit of seva, our hearts, our minds will forever be Vrindavan.
जर आपण सत्संग केला आणि सेवा केली तर नेहमी आपल्या हृदयात वृंदावन हे राहील.
And that is the supreme blessing that is being given to everyone.
आणि हा सर्वोत्कृष्ट आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त आहे.
Param vijayate Sri Krishna Sankirtan. This is the goal of life and the simple chanting of Krishna's names can bring our heart back to that simple village of love and compassion. Therefore, the chanting of the names of the Lord is the greatest benediction that we can share with our families and with the world.
जेव्हा आपण हरी नाम संकीर्तन करू तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल आणि तेव्हाच आपण आपल्या परिवारासह खरं सत्य मिळवू शकतो.
And be happy.
आणि अशा प्रकारे आपण सुखी राहू शकतो.
I thank you very, very much.
मी आपण सर्वांचा आभारी आहे.